नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. 140 कोटी भारतीयांच्या सामूहिक सहभागामुळे गेल्या 11 वर्षात विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तन. पंतप्रधानांचं प्रतिपादन. मुंबईत उपनगरी रेल्वेतून पडून 4 प्रवाशांचा मृत्यू, 9 जखमी. राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीवरची बंदी मुंबई उच्च न्यायालयानं उठवली. मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक जलस्रोतात करता येणार नसल्याचा निर्वाळा. ऊसाच्या पिकाच्या उत्पादनाकरता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रुपये कर्ज मिळणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा. आणि 15 जूनपर्यंत मान्सून विखुरलेल्या स्वरूपात राहणार, हवामान विभागाची माहिती. आता सविस्तर बातम्या. 140 कोटी भारतीयांच्या सामूहिक सहभागामुळे गेल्या 11 वर्षात देशानं विविध क्षेत्रामध्ये परिवर्तन घडवल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. सामाजिक संपर्क माध्यमावरच्या संदेशात पंतप्रधानांनी गेल्या 11 वर्षात केंद्र सरकारनं लोककेंद्री आणि सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य दिल्याचं नमूद केलं. जनधन योजनेतून 55 कोटी जनतेला फायदा झाला. ही संख्या युरोपियन महासंघाच्या लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. तर आतापर्यंत 81 कोटी लोकसंख्येला मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात आला. ही संख्या अमेरिकेच्या लोकसंख्ये एवढी असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. गेल्या 11 वर्षातील प्रमुख क्षेत्रात झालेल्या बदलांचा आढावा आकाशवाणी आपल्या श्रोत्यांसाठी दररोज घेऊन येत आहे. आजच्या भागात आपण पर्यावरण संवर्धन आणि विकास याविषयी जाणून घेणार आहोत.
गेल्या दशकात देशानं पर्यावरण संरक्षण आणि समावेशक विकासाची सांगड घालणारे संयुक्तिक मॉडेल स्वीकारलं आहे. नद्यांच्या पुनरुज्जीवनापासून ते परिसंस्था पुनर्संचयित करण्यापर्यंत आणि हरित पायाभूत सुविधा निर्माण करण्यापर्यंत देशानं पर्यावरण संवर्धनासाठी दृढ वचनबद्धता दर्शवली आहे. नमामी गंगे हा जगातील सर्वात मोठ्या नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमापैकी एक आहे. त्याने पाण्याची गुणवत्ता सुधारली आहे, जैवविविधता वाढवली आहे आणि गंगेच्या पुनरुज्जीवनात स्थानिक सहभागाला प्रोत्साहन दिलं आहे. यासोबतच स्वच्छ भारत मोहीम आणि गोबरधन योजनेनं स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनात बदल घडून आणला आहे. विशेषतः ग्रामीण भागात गोबरधन योजनेअंतर्गत सेंद्रिय कचऱ्यांचं बायोगॅस आणि खतात रुपांतरण करण्यात येतं. त्यामुळे स्वच्छता आणि ऊर्जा आत्मनिर्भरता दोन्ही बाबी साध्य होतात. एक पेड मा के नाम यासारख्या मोहिमांनी नागरिकांना पर्यावरणीय कृतीसाठी एकत्रित आणलं आहे. देशभरात 142 कोटींहून अधिक झाडं लावण्यात आली आहेत. भारतानं वन्यजीव संवर्धनातही लक्षणीय प्रगती केली आहे. प्रोजेक्ट चित्ता, प्रोजेक्ट लायन आणि विस्तारित प्रोजेक्ट टायगर या उपक्रमातून आधिवास विकास आणि प्रजाती पुनर्प्राप्तीवर लक्ष केंद्रित केलं आहे. भारतात सध्या किमान 3,682 वाघ आहेत, जे जगातील वाघांच्या 75% अधिक आहेत. देशात सध्या 91 रामसर स्थळ आहेत, जी आशियातील सर्वाधिक आहेत. 13 सागरी किनाऱ्यांना मानाचं ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळालं आहे. तर अमृत धरोहर आणि मिष्ट्या सारख्या योजना पाणथळ जागा आणि खारफुटींच्या संवर्धनाला चालना देत आहेत.
मुंबईतल्या सर्व उपनगरी रेल्वेसाठी यापुढे तयार होणाऱ्या बोगींना स्वयंचलित दरवाजे बसवण्यात येणार आहेत. काल मुंबईत झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भारतीय रेल्वेनं हा निर्णय घेतल्याचं रेल्वेचे जनसंपर्क विभागाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार यांनी सांगितलं. उपनगरी रेल्वेच्या सध्या वापरात असलेल्या बोगींना दरवाजे बसवता येतील का, याबाबत व्यवहार्यता तपासून पाहण्यासाठी अभ्यास करण्यात येणार असल्याचंही रेल्वेकडून सांगण्यात आलं. काल दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान सकाळी 9:30 सुमारास झालेल्या या अपघातात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेतून पडून 4 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 9 प्रवासी जखमी झाले. रेल्वे विभागानं या अपघाताची चौकशी सुरू केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबाला 5 लाख रुपये मदतीची घोषणा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ते काल या अपघातातल्या जखमींची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
म्हणून त्यांच्या कुटुंबियांना 5-5 लाख रुपये या ठिकाणी जाहीर केलेले आहेत. जे जखमी आहेत त्यांना त्याची ग्रॅव्हिसी बघून त्यांना 50,000, 1 लाख, 2 लाख दिले जातील. त्याचा सर्व उपचार जो आहे हा शासनाच्या माध्यमातून केला जाईल.
प्लास्टर ऑफ पॅरिस पीओपीच्या गणेशमूर्तींवरची बंदी मुंबई उच्च न्यायालयानं उठवली आहे. मात्र या मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक जलस्रोतात करता येणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. यासंदर्भातल्या याचिकेवर काल झालेल्या सुनावणीत पीओपी गणेशमूर्तींचं विसर्जन फक्त कृत्रिम तलावातच करण्याबाबत याचिकाकर्ते आणि प्रतिवादी दोन्ही पक्षांनी सहमती झाली. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तज्ज्ञ समितीनं केलेल्या शिफारशींच्या आधारे पीओपी मूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था करावी, तसंच 3 आठवड्याच्या आत त्याचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं आहे. ऊसाच्या पिकाच्या उत्पादनाकरता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रुपये कर्ज देण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. पुण्यातल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट इथं ऊस उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या विषयावर काल झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. ऊस पिकाच्या कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी हेक्टरी 25,000 रुपये देणार असून हे पीक ठिबक सिंचनावर घेण्यात येत असेल तर हेक्टरी 10,000 रुपये बिनव्याजी कर्ज देणार असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी.
मंडळी, हे 100% खरं. महाबीज बियाणं दमदार, पीक येतं जोमदार. महाबीज भरघोस उत्पन्नाचा मार्ग खास. महाबीज शेतकऱ्यांचा विश्वास. महाबीज.
महाबीज बियाणं पेरता शिवारी, धनधान्यानं भांडार भरी.
कर्नाटकातल्या अलमट्टी धरणाच्या उंची संदर्भात केंद्र सरकारनं कर्नाटकसह महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 4 लाभार्थी राज्यांची 18 जून रोजी बैठक बोलावली आहे. केंद्रीय जलसंपदा मंत्री सी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. कृष्णा पाणीवाटप लवादानं 2013 साली कर्नाटकाच्या मागणीवरून अल्लमपट्टी धरणाची उंची 519 मीटरवरून 524 मीटर करण्याची अनुमती दिली. मात्र यामुळे सांगली आणि कोल्हापूर शहरात पूर येत असल्याच्या कारणावरून महाराष्ट्र सरकारनं धरणाची उंची वाढवायला विरोध केला. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांनीही कृष्णा पाणीवाटप लवादाच्या निवाड्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. कृष्णा खोऱ्यातून मराठवाड्याच्या हक्काचं पाणी वळवण्यासंदर्भात आराखडे तयार करण्यासाठी सर्वेक्षण सुरू झालं आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्र या संस्थेच्या निर्देशानुसार त्रयस्थ संस्थेकडून हे सर्वेक्षण केलं जाणार असल्याची माहिती मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. ते काल धाराशिव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठवाड्यासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या या योजनेमुळे धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील 85,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. येत्या 21 जून रोजी 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. भारतीय योग संस्थांचे छत्रपती संभाजीनगर इथले विभागीय प्रधान संजय औरंगाबादकर यांनी दिलेली नौकासनाविषयीची माहिती आज आपण जाणून घेऊयात.
या आसनासाठी पाठीवर झोपा, दोन्ही हात शरीराजवळ, पायाचे पंजे जोडून घ्या. श्वास घेत दोन्ही पाय, दोन्ही हात आणि धड एकाच वेळी हळूहळू वर उचला. शरीर नितंबावर संतुलित करत हात आणि पायाची बोटे ताणा. खांदे व कंबर एकाच उंचीवर. श्वास सामान्य, हळूहळू श्वास सोडत परत या. लक्ष मणिपूर चक्रावर. बद्धकोष्ठता दूर होते, पोटाचे आजार बरे होतात, नाभी त्याच्या मूळ जागी परत येते.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब अन्न योजना तसंच अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना जून ते ऑगस्ट पर्यंत 3 महिन्यांचं धान्य एकत्रितरित्या वितरित करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. परभणी जिल्ह्यात पात्र लाभार्थ्यांनी जून अखेरपर्यंत रास्त भाव दुकानातून पावतीप्रमाणे धान्य स्वीकारण्याचं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांनी केलं आहे. नांदेड जिल्ह्यात पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा मृगबहार ही योजना अधिसूचित पिकांसाठी राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावं असं आवाहन नांदेडच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयानं केलं आहे. हवामान, राज्यात मान्सूनचं आगमन रखडलं आहे, त्यामुळे तापमानात वाढ होऊ शकते असं हवामान विभागानं म्हटलं आहे. 15 जून पर्यंत मान्सून विखरलेल्या स्वरूपात असल्यामुळे तुरळक ठिकाणीच पाऊस पडेल, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 140 कोटी भारतीयांच्या सामूहिक सहभागामुळे गेल्या 11 वर्षात विविध क्षेत्रात परिवर्तन, पंतप्रधानांचं प्रतिपादन. मुंबई उपनगरी रेल्वेतून पडून 4 प्रवाशांचा मृत्यू, 9 जखमी. राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत. आणि 15 जून पर्यंत मान्सून विखुरलेल्या स्वरूपात राहणार, हवामान विभागाची माहिती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.